प्यारे श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू की इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वड़ अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
Bye.
केंजन वालेड दोस्ता लोडित इत कार्यक्रम तुन केंजन वालेड सब बे भाई लोगोडुन उंडे सेलक नु प्रभु यीशु ना नाम ते नावा सेवा प्यारो भाई लोगोडित सच्चो सर्री कार्यक्रम ते मिवा सबता स्वागत है। माकुन आशा है कि इमट सब प्रभु ना दयाते चंगो भलो हईट होए उंडे माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन केंजा नजरिया ते मिकुन सब तुन फायदा पुट्टी ता होए। यदि कार्यक्रम तुन केंजा ना बातते मिया मन ते बांगे भी सवाल पैदा आयता होए ते इमट माकुन बेहिचक चिट्ठी लिखे किसी रॉकेट अमट मीवा चिट्ठी ता जवाब जरूर सीखम। प्यारो दोस्ता लोड़ित इमट अपनो चिट्ठी ते मीवा पूरो पूरो पता लिखे किसी रॉकेट आप ही अमट मीवा सवाल ता जवाब आसानी तलसे सी सके माइकम। धन्यवाद दोस्ता लोड़ित इमट माकुन पत्र लिखे किसी रोतेट अमट मीवा पत्र पढ़े मातम पत्र पढ़े मासिकोन मन ते खूब खुशी आत। प्यारो भाई लोगोड़ित इमट माकुन इहुने पत्र लिखे किसी हमेशा रॉकेट अमट मीवा पत्र ना आशा की कम ते वड़ट दोस्ता लोड़ित अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने परमेश्वर दाउन से बिनती की कम। परमेश्वर दाउनी अमर सब उन दिवार फिर यीशु मसीह ना नाम ते निकरूं वाई तुलम उन्डे अमट निकुन जीवतल धन्यवाद सिया तुलम की इमामाकुन पिज्जा डा टेम ते चोको भलो इरती उन्डे अबे लुगुस चंगो भलो इरतो नी इद मांदित लाई भी अमर निकुन जीवतल धन्यवाद सिया तुलम। प्रभु जी अमर नी से बिन्ते क्या तुलम की टेम ते बाइबल अध्ययन क्या ले मावा सहायता अनी मदद की उंडे माकुन आशीष सिम की नीवा पवित्र वचन तुन अमट ग्रहण किसी सके माइकम। प्रभु जी अमर निकुन सब मांदिंग लाई धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन। खास मांदिंग प्यारो केंजन वाले भाई लोगोड़ित नेंड अमट 34 पाठ ता अध्ययन की कम रीति रिवाज तंग नयो पटियां मूसा ना टोडित परो वेड़ची दोस्ता लोडित रीति रिवाज ता पटिया ना इदनेटा मावा पहिलो विषय आयल। प्रिय केंजन वालेड सेलक भाईडित फिर परमेश्वर मूसा नित्तुल पहिलो तक तंग लेका टोंगी ना रन उंडे तक तंग बने किसी ये ना आपी जो वचन आउ पहिलो तक तान परो लिखे मासी मत्तंग जे निम्मा रुचि वाटती अवे वचन अन्ना औ तक तंग परो भी लिखे की का उंडे दिनारेक तैयार मदा किट उंडे सकाले सीने मट्टात परो तरिसिकुन अद्देना चोटित परो नाव सामनो निच्छी मदा की उंडे नी वसंग ने बोले मिनी तरी मकाई मगर मट्टात परो बोले भी मानवल बे गई दिशा ना हल चाहिए उंडे ना ही भेंडाल ये टिंग उंडे टालिक ढोड़ भी मट्टा ता मुन्ने मिनी दिस्मा काई आपी मूसल पहिलो तक तंग लेका रण उंडे तक तंग भड़े की तोड़ उंडे भुंसाड़ो सकाले तेज चिकुन अपनो कई दे टोंगी ना आउ रंटे तक तंग अरिकुन परमेश्वर ता हुकुम ता अनुसार सीने मट्टत परो तरीसी हत्तुल। प्रिय किंचन वाले दोस्ता लोड़ित दो व्यवस्था ता दूसरो पटियां आंदू पहलू पटियां मूसा ना जरिया ते अटेम ते उरुची सी तोड़ बापी बोल सीने मट्टा ताल नीचो रहसे कुन वातुल उन्डे इस्राएल ता प्रजा तुन सोनो ता पैया ता सामनो दैता के मुरस्ता के उन्डे अद्देना पूजा कीता के हुड़तुल। प्रिश्वता इंगा बोल खाली पटियां अरिकुन फिर सीने मट्टत परो वापस मल्ली तो लही आपे परमेश्वर बादुड़ते रहसी कुन वो नसंग ने अगनिच्छी कुन परमेश्वर ता नाम ता प्रचार की तुल उन्ड परमेश्वर वो ना सामनो आसी कुन इहुन प्रचार की ता के चले मातुल की प्रभु प्रभु ईश्वर दया क्यान वाले उन्डे आशीष यान वाले भड़के माया नीपी धीरज इरन वाले उंडे सच्चाई तोल परमेश्वर हजार पीड़िंग लुगुस लगातार दया कहने वाले अधर्म ओंडे अपराध ओंडे पापोता माफी कहने वाले पर दोषीन वोल बद्दे भी रंगते निर्दोष हल ठहरे कीनल वोल पुरखा लोड़ा अधर्मता सजा वो नोड़ मर्क बल्कि नाती पंती ओंडे परपोता लोड़ुन भी सियान वाले आंदोल आप ही मुसल फूर्ती किसी कुन पृथ्वी तक हाक झुके मासी कुन दंडवत की पुल परमेश्वर खुद अपनो नाम ता प्रचार किसी रहमातो ले श्रोता नाम ता मतलबान अद नाम तल वो ना पहचान आईता है परमेश्वर अपनो नाम ता प्रचार किसी रहे मातो ले उन्दे बोल चाहे मातो ले कि इस्राएली लोगोड़ अत सारो अचंबो कामोतुन ख्यालते इर्रड वोड मिसर देश तल पसीताना टेम तल अरिकुन इंगा लुगुस वोडुन आतांग हैयू सारुं अंडे येडुं वचन बत क्या तांग है कि परमेश्वर बद्दे भी हालते दोसिन सजा सीतल बगैर है ले छोड़े की नल दूसरो विचार तल वोल दोसी न खाक नल कनक मुचिकुन वोन परो दया हेले किनल परमेश्वर मानवाल हेले जो वोल इहुन क्यानुल पापो तुन सजा स्याना आंद अद्धन कीमत स्याना जरूरी आन आप ही बड़ंग आयल परमेश्वर अपनो दया क्याना उंडे दो सिन सजा स्याना इवरंटे काम को उन्दी संग ने बहुन आया नु दोस्ता लुडित इग्गा उन्दी बलिदान ता मांदियान अद्या जो बलिदान इस्राएल लोगोड़ तरुत्ता नोड़ अवोड़ंग पापो तुन पूरो रूप तल हेले मिटे किसी सके मानल अद उन्दी जगह हेले मनन वाले इंतजाम आयल पर अद बलिदान ता खाक इशारा क्या तान वोल परमेश्वर तोल मर्री प्रभु यीशु मसीह क्रूस पर रो अपनो मौत स्याना जरिया ते मावा पापो तल माफी पुटतान वोल ना ही सिर्फ इसराइल तोड़ पापो नु मिटे क्यानुल बल्कि बोल वोन पर रो विश्वास क्यानुल वो नंग पाप मिटे मायानु वोन दोष तल मुक्ति पुटसी तल वोल तो पुरखा लोड़ा अधर्म ता सजा उन्होंने मर्क उंडे नाती पंती बल्कि पर पोता लोड़ुन भी स्यान वाले आंदोल इत अच्छा मान दिया नैन जो पाप हिम्मत की तीत आदमी वोल पोता लोड़ुन बल्कि पर पोता लोड़ुन भी असर वाटल किंजन वाले दोस्ता लोड़ी होशियार नैन हिम्मत फड़ा आसानी तल परमेश्वर ता नियमतुन उरुचि सके मायतोड़ी ठहियट पर ख्याल ते इर्रकिट म्यूड मर्क म्याक बल्कि नाती पंतिर मी व पापोता सजातुन भोगे क्या नोड परमेश्वर अंडे वो नंग नियम बपोड़े हल बदले मायो पर परमेश्वर ता धन्यवाद आय के अद वोल परो जो वो न खाक वलिता तोड़ हयोड वोल हजारों लोगोड परो दया क्या तोल अंडे वोड़ा अधर्मो तुन माफ क्या तो ले इगा चौथो बार येड़ुन ढीट लोगोड़ इत्तोड़ हयोड़ प्रिय केंजन वालेड़ भाई लोगोड़ मूसल उन्दी बार फिर परमेश्वर ता सामनो इस्राएल तंग पापो तुन माने किसी येन तोड़ हयोड़ और परमेश्वर तल माफी तलुक्के तोड़ हयोड़ और परमेश्वर तल बिनती क्या तोड़ हयोड़ की बोल उड़ा नड्डुम तल आसिकुन ताकिल मूसल इहुन वहता तो लई कि वोल परमेश्वर पर रो नूर गुना आसरा क्या तो लई परमेश्वर दाऊ इत पसंद क्या तो लई कि उन औलाद उन पर रो आसरा की वीर वोल अपनो आप त पर रो आसरा क्यान वालेन पसंद हल के वोल परमेश्वर मूसन से तीसरो बार इंदा तो लई कि बोल वो नोड सारो बैरिनु देश तल खेदे किसी सियानुल मगर परमेश्वर वोड़ खुद मांदिन लाई चितोनी स्यातो लाई वोड़ होशियार क्या तो लाई परमेश्वर वोड़ पहलो चितोनी इस स्यातो लाई की वोड़ अग्गा टोड़ लोगोड़ा संगने पांगे वाचा में निधोमा काई दूसरो मांदी परमेश्वर वोड़ इतबते क्या तो लाई की बोले दूसरो तुन ईश्वर इंजिकुन दंडवत क्याना मीकुन आज्ञा हाईले यदि मट इव मादीना उल्टो की किटते फंदा ते फसे मासी दाकिट वोड़ मिकुन दुबारा टोंगी न पूजा क्या लाई वो या नूड उन्डे अन्ना तो जलन इरन वाले परमेश्वर आंदन प्यारो किंजन वाले दोस्ता लोडित परमेश्वर अपनो महिमा उन्डे आदर भाव तोन बेगई भी झूठो पेन कन संग ने तू सा न हल चाहे मायोल बेने जनी बोले प्रचारक तुन फड़ा गर्व तल बते कीत की ना उलादमी ना से बांगे जलन हल इरोल प्रचारक इतुल ये ना वासे लनी इद्दे ना मतलब आन के नी बोल आदमी ना जीवते नी लाई प्रेम ही ले नैन जेन से प्रेम इरी तो लाई मी कुन वोना प्रति जलन इरना स्वभावता मानियन बाड़ी की इमट हैले चाहे माईविट की बोले दूसरो आपी सामी लाई जलन वो ना मानवा ना प्रति प्रेम लगन ओंडे चिंता तोन बते क्या ताई प्रिय किंजन वाले दोस्ता लोडिट करान देश ते टोंगी ना पूजा यू ने खूब फैले मसीता देश फड़ भारी पाप ते फसे मसी मंजिता परमेश्वर इसराल तोन चितोनी स्यातोल है की वोड़ लोगोड़ से वोड़ इतंग बुरो कामों ते फसे मातोड़ है अब नो आप तुन अलग इर्री तोड़ इदन लाई वोड़ा संग ने बोले भी वाचा मिनी दोकेट बाड़ी की इसराल तुन या तो वोड़ुन नास क्या ना है या वोड़ुन देश तल बहाड़ो खेदे क्या ना मंचिता परमेश्वर अपनो लोगोड़ुन और रोग नल भी बच्चे क्या ना चाहे मंदुल जो जान ये तन वाले रोग कानानी लोगोड़ा नड्डूम मंचिता प्यारो केंजन वाले भाई लोगोड़ित इसराइल परमेश्वर ता हुकुम ता पालन हेले केवल वो देश तोन खाली हेले केवल इदेना नुकसानी इसराइली लोगोड़ुन भुगते मायना अर्तु इदेना नतीजा परमेश्वर वोड़ुन बेबीलोन ता जेल खाना ते रोची सीतुल परमेश्वर इसराइल ता प्रजातुन तेहार ओंडे छपता जरिया ते देश ते सोड़ितान लाई तैयार क्या तो लई अमट हुड़ी तोड़ा मई के परमेश्वर वोड़ से लई सोंग मांदी क्या तो लई कि वोड़ुन बड़ंग क्या ना आंद उन्डे बड़ंग है ले क्या ना आंद इसराइल प्रजाता खास काम इदमत्ता की वोड़ परमेश्वर तुन पहलो जगत परो इरिड प्रेश होता नर्मसी सुनोड़ विश्वासी जन से प्रभु यीशु इदे आशा इर्री तो लई की बोल अपनो जीवन ता हरेक जगह थे वोन पहलो जगह सेविड बाड़ी की मसी यीशु वोड़ुन नयो जन्म सीतुल वो न पापो तल छुटकारा ता कीमत सीतो लई वोन सैतान ओंडे पाप ता बंधन तल आजाद की तुल बोल चाहे माय तो लई की बोनोल विश्वासी जन सैतान ओंडे संसार तुन हेले इंज कुन परमेश्वर ता सम्मान बड़े केविड बुना महिमा कीविड मूसा ना चेहरा चमके मासी हत उंडे सारो इसराइल मूसान खाक हुड़न लाई वरिन दुड़ इदे किस्सा ता संग ने 34 पार्ट खत्म आयता है अमाड इत पार्ट ते मुंद खास मांदिंग पर रोजादा ध्यान सीताम रीति रिवाज ता पटियंग ना नयो आया ना इदन लाई मूसल 40 दियंग 40 रात सी ने मटत परो परमेश्वर ताना डूम रहे मतुल इदन संग ने अमर सारुं अंडे योडुं वचन ते परमेश्वर ता नाम ता मतलब तुन समझे मातम मूसा ना कामो तुन नयो क्या ना मूसन इस्राएली लोगोडुन इद वहता ना मंजिता की वोल करान देश ते अवन परो अग्गा टोड़ मदन वाले लोगोड़ा संग ने बद्दे बिरंग ना वाचा मिनी दोकेट ना बोलंग पेन कनुंग पूजे की मट उंड ना ही अवेना मियाक ना संग ने अपनो मर्क ना मड़मी मिनी की किट यदि वो इहुन क्या नुड़ते फंदा ते फसे मासीदा नुड़ बापी मूसल 40 दियंग 40 रात न बात ते गवाई तंग पार्टी नुंग अरिकुन परमेश्वर ता हाजरी तल सीने मट्टा तल नीचो रहितुल ते वो ना टोडी तल वेड़ची पसी रहे मासीता ಇದ್ದೇನ್ ಉಡ್ಸಿಕೊನ್ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಲೋಕೋಳ್ ವರಿಸಿ ಹತ್ತೋಳ್ ಇದ್ದಿನ ಲಾಯ್ ಮೂಸಲ್ ಓಡ್ಸೆ ಅಬ್ನೋ ಟೊಟ್ಟಿ ತೋನ್ ಮುಚ್ಚಿಕೊನ್ ಮಾಂದಿಂಗ್ ಕಿಂದುಲ್ ಇಹುನ್ ಅಮ್ಮಟ್ ಕರಿತಾಮ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಳ್ ಲೋಗೋಳುನ್ ಇತ್ಕನಾನ್ ರೂಪಿ ಸಂಸಾರತೆ ಉಂದಿ ಅಲಗ್ ಜೀವನ್ ಕಾಟೆ ಕ್ಯಾನ ಹೈ ಅದ್ದೇನ್ ತಾಲ್ ಇದ್ ಉಜಾಗರ್ ಆಯಲ್ ಕಿ ಓಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಳ್ ಲೋಗೋಳ್ ಆಂದೋಳ್ ಆಪಿ ಓಳ್ ಸಂಸಾರ ತೋನ್ ವೇಡ್ಚಿ ಬತೆ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯಾ ನೋಡ್ ಪ್ಯಾರೋ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆ ದೋಸ್ತಾ ಲೋಡಿಟ್ ಮಾವ ವಿಶ್ವಾಸ ಸಿರಪ್ ಪ್ರಭು ಯಶುನ್ ಪರೋ ಆಯನ ಚಯ್ಯೆ ಬಾಳಿಕಿ ಓನ್ ಸಿಮೆಸಿ ದುನಿಯಾತೆ ಬೋಲೆ ಹೇಲೆ ನೆಂಟ್ ಕಲಿಸಿಯ ತುನ್ ಸಂಸಾರ ತ ಕರ್ರೂಮ್ ಹದಾನ ಹೈ ಪಾಪಿ ಇಸ್ರಾಯಲ್ ತ ಕರ್ರೂಮ್ ಸಂಸಾರ ತುನ್ ವಾಯನ ಮತ್ತ ಉಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮಹಿಮತುನ್ ಹುಡ್ಸಿಕುನ್ ಓನ ಭಕ್ತಿ ಕ್ಯಾನ ಮಂಚಿತ ಪ್ಯಾರೋ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆ ಭಾಯ್ ಲೋಗೋಡಿ ಬೋಲೆ ಬಿ ಮಾನವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ದರ್ಶನ್ ಕ್ಯಾನ ದಾವಾ ಹೇಲೆ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯೋಲ್ ಯದಿ ಬೋಲ್ ಇಹುನ್ ಇಂದಾತೋಲ್ ಹೈ ತೆ ಝೂಟ್ ವಂಕಿ ತೋಲೈ ಬಾಳಿಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಂದಾತೋಲ್ ಹೈ ಕಿ ನಾವಾ ಟೊಡ್ಡಿ ತ ದರ್ಶನ್ ಕಿಸಿ ಕುನ್ ಜಿಂದೋ ಹಲ್ ಮಂಜಿ ಸಕೆ ಮಾನಲ್ ಮುಸಲ್ ಬಿ ಸಿರಪ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಪೀಟ್ ಹುಡ್ಸಿ ಸಕೆ ಮಾತುಲ್ ಬೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಟೊಡ್ಡಿ ತ ದರ್ಶನ್ ಹೇಲೆ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯೋಲ್ ಪ್ರಿಶ್ವತ ಆಪಿದ್ ಸವಾಲ್ ಪೈದ ಆಯ್ತ ಹೈ ಕಿ ಬಳಂಗ್ ಬಪ್ಪೋಳೆ ಬೋಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋನ್ ಉಡ್ತೋಲೈ ಬೋಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋನ್ ಬಪ್ಪೋಳೆ ಉಡೋಲಲ್ಲೆ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ವರ್ರೋಲೆ ಮರ್ರಿ ಏಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸಂಗ್ ಮಂದಾತೋಲ್ ಅನಿ ವೋಲ್ ವೋನ್ ಉಜಾಗರ್ ಕಿ ತೋಲ್ ಈಸು ಜವಾಬ್ ಸಿತ್ತೋಲ್ ಎ ಫಿಲಿಪುಸ್ನಿ ಇಚ್ಚೊಂಗ್ ದ್ಯಾಂಗ್ ಮೀ ಸಂಗ್ ಆತೋನ ಅನಿ ನಾಕುನ್ ಇಂಗ ಬಿ ಹೆಲೆ ಚಿನ್ಮಾಯ್ ಬಿ ಬೋಲ್ ನಾಕೋನ್ ಹುಡ್ತೋಲ್ ಉನ್ನಾವೋಲ್ ದಾವುನ್ ಬಿ ಹುಡ್ತೋಲ್ ಬಹುನ್ ಇಂದಾತೋನಿ ಕಿ ಮಾಕೋನ್ ದಾವುನ್ ದಿಸುವಾ ದೋಸ್ತಾ ಲೋಡಿ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸೀಹ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ಪ್ರಕಾಶನ್ ಆಂದುಲ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ಬತ ಕ್ಯಾತ ಆನ್ ಕಿ ಉಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ರೂಪ್ ಆಂದುಲ್ ಪುರಾನೋ ನಿಯಮ ತೆ ಉನ ನಾಮ್ ಪ್ರಭುನೋಲ್ ದೂತ್ ಮತ್ತ ಬೋಲಿದ್ ನಾಮ್ ತೆ ಪ್ರಗಟ್ ಆಂದುಲ್ ಎಲೆ ಒಲ್ ದೂತ್ ಮತ್ತೋಲ್ ಬೋಲ್ ಮೂಸನ್ ಸಂಗ್ನೆ ಮಾಂದಿಂಗ್ ಕಿಂದುಲ್ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ತೋಸ್ತಲುಡಿಟ್ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸೀಹ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ವಿಡ್ಚಿ ಆಂದುಲ್ ಓಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋನ್ ಉಜಾಗರ್ ಕಿತೋಲೈ ನಾಹಿ ಸಿರಪ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋನ್ ಉಜಾಗರ್ ಕಿತುಲ್ ಪರ್ ಮಾನವಾನ ಜಾತಿ ತೋನ್ ಒಳಂಗ್ ಪಾಪೋತ ಸಜಾತಲ್ ಬಚೆ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಅಪ್ನೋ ಜಾನ್ ಸಿತುಲ್ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓಳುನ್ ಮುರ್ದಾತಲ್ ಜಿಂದೋ ಕಿತುಲ್ ಆಪಿ ಓಲ್ ಫಿರ್ ಪಿಸ್ತೋಳ ಒಂಡೆ ಸಾತೋಳ್ ವಾಲೆಡಾ ನ್ಯಾಯ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ವಯನೋಲ್ ಯದಿ ನೇಣ್ ಇಮ್ಮಟ್ ಓನ್ ಗ್ರಹಣ ಕ್ಯಾ ತೋಡಿಟ್ ಹೈಯಟ್ ತೆ ಓಲ್ ಮೀ ಓಲ್ ಅಪ್ನೋ ಛುಟ್ಕಾರ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಆಯನೋಲ್ ಅಲ್ತೆ ಓಲ್ ಮೀ ಓಲ್ ನ್ಯಾಯ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಆಯನೋಲ್ ಒಂಡೆ ಇಮ್ಮಟ್ ಓನೋಲ್ ಮುಜರಿಮ್ ಮೀಕುನ್ ಯಾದ್ ಹೋಯ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮೂಸನ್ ಇಂಜಿ ಮತ್ತೋಲ್ ಕಿ ಅನ್ನ ಎ ಮೂಸಾನಿ ನೀವ ಜರಿಯತೆ ಅಬ್ರಾಹಂ ಇಸಾಕ್ ಒಂಡೆ ಯಾಕೂಬ್ ತುನ್ ಸೀತಾಲ್ ವಾಲೆ ವಾಚಾ ತುನ್ ಪೂರು ಕಿಸಿ ಎತ್ಕ ಪರಮೂಸಲ್ ಇನ್ನೊಲ್ಲೆ ಅನ್ನ ತೋ ಅಪ್ನೋ ಲೋಗೋಳ ಸಂಗ್ನೆ ಹಿ ಉಂದಿ ಆತ್ಮತೆ ಮಂದ್ಕ ಅಂಡೆಯ ಮಾಟ್ ಹುಡಿತೋಳಂ ಕಿ ಇನ್ ಮಾಂದಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಿಚಾರ ತುನ್ ಬದಲೆ ಕಿಸಿ ಸೀತ್ ಅಂಡೆ ಓಲ್ ಅಪ್ನೋ ಕೈ ತುನ್ ರೂಕೆ ಕಿಸಿ ಏತುಲ್ ಓಲಿತ್ತುಲ್ ನಾಕುನ್ ಅಪ್ನೋ ವೇಡ್ಚಿ ವೆಚ್ಚಿ ಸಿಂ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ ವಾಲೆ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ಓಲಿತ್ತುಲ್ ಅನ್ನ ನೀವ ಸಾಮ್ನೋ ಆಸಿಕುನ್ ತಾಕ್ ತಾಕೆ ನಿಕುನ್ ಅಪ್ನೋ ಸಾರೋ ಭಲೈ ವೆಹ್ಕ ಅಂಡೆ ನೀವ ಸಾಮ್ನೋ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ನಾಮ್ ತ ಪ್ರಚಾರ ಕಿಕ್ಕ ಒಂಡೆ ಜೇನ್ ಪರೋ ಅನ್ನ ದಯಾ ಕ್ಯಾನ ಚಹೆ ಮಾಯ್ಕ ಓನ್ ಪರೋ ದಯಾ ಕಿಕ್ಕ ಒಂಡೆ ಜೇನ್ ಪರೋ ದಯಾ ಕ್ಯಾನ ಚಹೆ ಮಾಯ್ಕ ಓನೆ ಪರೋ ದಯಾ ಕಿಕ್ಕ ಫಿರ್ ಓಲ್ ಇತ್ತುಲ್ ಇಮ್ಮ ನಾವ ಟೊಡ್ಡಿ ತ ದರ್ಶನ್ ಹಲ್ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾನಲ್ ಬಾಳಿಕಿ ಮಾನವಲ್ ನಾವ ಟೊಡ್ಡಿ ತ ದರ್ಶನ್ ಕಿಸಿ ಕುನ್ ಜಿಂದು ಹೆಲೆ ಮನ್ನಲ್ ಫಿರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇತ್ತುಲ್ ಕಿಂಜ ನಾ ಕರ್ರೂಮ್ ಉಂದಿ ಜಗಹಿ ಇಮ್ಮ ಅತ್ ಚಟ್ಟಾನ್ ಪರ್ರು ನಿಶ್ಚಿಯನ್ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆ ಭಾಯ್ಲೋ ಗುಡಿಟ್ ಅಮ್ಮಟ್ इत पाठते लैसों अच्छोंबो मंदीना अध्ययन कीता दोस्ता लोड़ी मामा विश्वास सिर्फ प्रभु यीशु मसीह पर रो आयना चाहिए वोले माकुन पापोतल माफी किसे सके मायतो लई वोले माकुन छुटकारा सिसी सके मायतो लई वोन लाई पांगे भी काम कठिन हैले वोल सब कुछ किसी सके मायतो लई सिर्फ मावा विश्वास प्रभु यीशु पर रो आयना चाहिए प्रिय केंजन वाले दोस्ता लुडित इंगा मावा नेटाइत बाइबल अध्ययन का कार्यक्रम एक गई खत्म आईता है मुन्नेडा कार्यक्रम ते में से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कौन वचन तजरिया ते आशीष सियानो
मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उंदी बार ओंडे केंची एनाट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com